आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वयंपाक आणि वाहनांसाठी गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारचे आदेश. देशभरात एस्मा लागू. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णू देववर्मा यांचा शपथविधी. राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना वर्षाखेरपर्यंत अखंड वीज पुरवठा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. जलजीवन मिशनला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे उपलब्ध पुरवठ्याचा वापर करताना स्वयंपाकासाठी सिलेंडर पाईप गॅस आणि वाहनांसाठीच्या सीएनजीला प्राधान्य देण्याचा आदेश केंद्र सरकारनं जारी केला आहे. साठवणूक आणि काळाबाजार टाळण्यासाठी 2 सिलेंडरमधल्या नोंदणीचा कालावधी 25 दिवसांचा केला आहे. देशातल्या तेल शुद्धीकरण कारखान्यांनी एलपीजी गॅसचं उत्पादन वाढवावं असे आदेश सरकारनं दिले आहेत. त्यानंतर खतं चहा आणि इतर उद्योगांना गॅस पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी सिलेंडर साठवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. एलपीजीच्या पुरवठ्यात आलेल्या अडचणींमुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. या प्रकरणी अनेक हॉटेल मालकांनी आज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. एलपीजी पुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर मुंबईतली हॉटेल्स आणि भोजनालयांना पुढच्या 2 दिवसात कामकाज बंद करावं लागेल असं हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेनं म्हटलं आहे. पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर दिल्ली कर्नाटक तेलंगण आणि आंध्र प्रदेशातूनही अशाच प्रकारच्या अडचणीत असल्याचं फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नैसर्गिक वायूच्या उत्पादन पुरवठा समतोल वितरण आणि उपलब्धतेचं नियमन करण्यासाठी एस्मा अर्थात आवश्यक वस्तू अधिनियम लागू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी काही क्षेत्रांना प्राधान्य दिलं आहे. यामध्ये सीएनजी पीएनजी एलपीजी उत्पादन यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णूदेव वर्मा यांचा शपथविधी आज मुंबईत लोकभवनात झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर न्यायमूर्ती चंद्रशेखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. नवे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा हे साहित्यिक असून त्यांनी पूर्वी त्रिपुरा प्रदेश भाजपाचे सरचिटणीस म्हणून त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून तसंच तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम केलं आहे. राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना वर्षाखेरपर्यंत अखंड वीज पुरवठा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. समाज माध्यमावर कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामीचे प्रकार थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे ठरवण्याकरता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. कायद्यात बदल किंवा नवीन तरतुदी करण्याची आवश्यकता आहे का यासंदर्भात समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी राज्य सरकारनं 43 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. याशिवाय महासायबर सेफ ऍप हे ऍप्लिकेशन सुरू केलं जाणार आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं. राज्यातल्या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागानं खाजगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती केली आहे. या महिनाअखेरपासून हे भूमापक प्रत्यक्ष काम सुरू करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिली. या मोजणीची प्रक्रिया आता केवळ 15 ते 30 दिवसात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यावर 11 लाख कोटीपेक्षा जास्त कर्जाचा बोजा असून राज्य प्रचंड कर्जात बुडत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते आज विधानसभेत बोलत होते. सरकारनं ज्या घोषणा केल्या त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदच नाही. मागणी नसताना मोठमोठे रस्ते बांधण्यात सरकारला रस असून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्यात रस नाही अशी टीका त्यांनी केली. यावेळी पाटील यांनी वेगवेगळ्या योजनांसाठीच्या निधीत केलेल्या कपातीची उदाहरणं सभागृहात सांगितली. भारत युरोप करारामुळे इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना तिथल्या शेतकऱ्यांसोबत स्पर्धा करावी लागेल, यात भारतीय शेतकरी टिकणार नाही असं सांगत पाटील यांनी या कराराला विरोध केला. महाराष्ट्राचं स्थूल राज्यांतर्गत उत्पादन देशात सर्वात जास्त आहे, पण केवळ जीडीपी वाढणं म्हणजे विकास नाही असं निलेश राणे या चर्चेदरम्यान म्हणाले. महसुली आणि राजकोषीय तूट कशी भरू काढणार हा राज्यापुढचा प्रश्न आहे. कर भरण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, मात्र केंद्राकडून परतावा मिळत नाही, असं राणे म्हणाले. शेती आणि ग्रामविकासाला अर्थसंकल्पात मोठं स्थान दिलं असून पायाभूत सुविधांना महत्त्व दिलं आहे, असं विनय कोरे म्हणाले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेनुसार सकाळी 9:15 ते 10:15 या कालावधीत कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं काम करतील तितकी मिनिटं लवकर कार्यालयातून निघण्याची म्हणजे 30 मिनिटांची सवलत देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी होणारी महिलांची गैरसोय कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार सरकार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळानं जलजीवन मिशनला 2028 मुदतवाढ दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासाठी 8,69,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातला 3,59,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार देणार आहे. तामिळनाडूतल्या मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला. याशिवाय इतरही काही महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाले. दरम्यान रेल्वे मंत्रालयानं मुंबई बडोदा दरम्यान 1,000 किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकायला मंजुरी दिली. यामुळे अपघातविरोधी कवच तंत्रज्ञान राबवता येणार आहे. 2 सत्रातल्या जोरदार घसरणीनंतर देशातल्या शेअर बाजारात आज तेजी झाली. जागतिक बाजारात झालेली वाढ, घसरलेल्या कच्च्या तेलाचे दर यामुळे ही तेजी दिसून आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपवण्याचे संकेत दिल्याचाही परिणाम बाजारावर झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 640 अंकांनी वधारून 78,206 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 234 अंकांची वाढ नोंदवून 24,262 अंकांवर बंद झाला. सोन्या चांदीच्या किमतीही आज वधारल्या. सोनं 1,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,61,000 रुपये मोजावे लागत होते. चांदी सुमारे 11,000 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो चांदीचे दर 2,79,000 रुपयांच्या वर गेले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवूनही सीबीआय चौकशी सुरू झाली नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारनं विनंती केल्यावर 2 दिवसात सीबीआय चौकशी सुरू केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी रोहित पवार यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आता आली आहे, असं मत आज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. शरीयत कायद्यातल्या तरतुदी मुस्लिम महिलांसाठी भेदभाव निर्माण करणाऱ्या असल्यानं त्या रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हे मत व्यक्त केलं. न्यायालयानं शरीयत कायदा रद्द केला तर कायदेशीर पोकळी निर्माण होईल, असं त्यांनी नमूद केलं. हवामान. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. या चारही जिल्ह्यांना उद्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे, तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना उद्यापर्यंत येलो अलर्ट दिला आहे. येत्या काही दिवसात विदर्भातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वयंपाक आणि वाहनांसाठी गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारचे आदेश, देशभरात एस्मा लागू. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णू देववर्मा यांचा शपथविधी. राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना वर्षअखेरपर्यंत अखंड वीज पुरवठा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. जलजीवन मिशनला 2028 मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.